आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरा विभागावरवी मानसी वाळवे तुमका राष्ट्रीय खबरो दिता। मुखेल खबरो राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज न्यूझीलंड भेटेर आसतल्यो। शेजारच्या देशांत अशांतताय आसा देखून भारत आपल्या बांगलादेशातल्या भारतीयांच्या संपर्कांत आसा अशें विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी सांगला। विदेश वेव्हार मंत्रालयान गरज नासत जाल्यार लिबिया प्रवास टाळचो अशें सांगला। विनेश फोगाट आज पॅरीस ऑलिंपिक्सांत 50 केजी फ्री स्टायलींत भांगरा पदक मेळोवपा खातीर सर्तींत देंवतले। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज न्यूझीलंड भेटेर आसतल्यो। न्यूझीलंडचे गव्हर्नर जनरल डॅम सिंडी किरो हांच्या आपोवण्याक लागून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू न्यूझीलंडाक भेट दितल्यो। या भेटेवेळार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू गव्हर्नर जनरलासयत द्विपक्षीय बसका घेतल्यो आणि प्रधानमंत्री क्रिस्टोफर लेक्सॉन हांची भेट घेतल्यो। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू एका शिक्षणिक परिषदेत मार्गदर्शन करतल्यो आणि न्यूझीलंडातल्या भारतीय लोकांकडेन आणि इष्टांकडेन संवाद करतल्यो। या भेटेक लागून भारत न्यूझीलंड द्विपक्षीय संबंध घटमूट जातले। दोन दिसांच्या आपल्या फिजी भेट पुराय करून त्यो न्यूझीलंड भेटेर आसतल्यो। राष्ट्रपती भवनातले अमृत उद्यान सामान्य लोकांखातीर ह्या महिन्याच्या 16 तारखेसावन उक्ते जातले। फुडल्या महिन्याच्या 15 तारखेमेरेन ते उक्ते आसतले। पहिलेच खेपे 29 ऑगस्टाक राष्ट्रीय खेळ दीस मनोवपा खातीर फकत खेळगडे आणि खेळातल्या लोकांखातीर उद्यान राखून दवरतले। 5 सप्टेंबर शिक्षक दिसा शिक्षकांखातीर राखून दवरतले। लोकांखातीर राष्ट्रपती भवनाच्या गेट क्रमांक 35 प्रवेश घेऊक मेळटलो। राष्ट्रपती भवन वेबसाईट आणि गेट क्रमांक 35 भायर दवरिल्ल्या सेल्फ सर्व्हिस किओस्कातल्यान ऑनलाईन बुकिंग करू येता। शेजारच्या देशांत अशांतताय आसा देखून भारत आपल्या बांगलादेशातल्या भारतीयांच्या बेस बऱ्या संपर्कांत आसा। तांच्या स्थितीविषयी नवी दिल्लीतल्यान माहिती दवरून तांचेर आमची व्यवस्थित नदर आणि लक्ष आसा अशें बांगलादेशाच्या परिस्थितीविषयी दोन सभाघरांनी उलयताना विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी सांगला। सध्या सुमार 19,000 भारतीय बांगलादेशांत आसात जातून 9,000 विद्यार्थ्यांचो आसपाव जाता। चडशे विद्यार्थी फाटल्या महिन्यातच भारतात परत पावल्यात अशी माहिती विदेश व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी दिली। विदेश व्यवहार मंत्रालयान सल्लोपत्र जारी करून भारतीय नागरिकांनी गरज नासत जाल्यार लिबिया प्रवास टाळचो अशें सांगला। मंत्रालयान 23 मे 2016 लिबियाक वचपी भारतीयांचेर प्रवासबंदी घाल्ली। लिबियातल्या भारतीयांक जतनाय घेवची अशी शिटकावणी दिल्या आणि भारतीय दूतावास आपत्कालीन फोन क्रमांक 02189439924 या क्रमांकाच्या संपर्कांत रावचे असे सांगला। केंद्राची सुधारित व्याज अनुदान येवजण चालू दवरपाक लागून रिझर्व्ह बँकेन बँकांक 60% व्याजदरान शेतकारांक 3 लाख रुपया मर्यादेमेरेन पिकाचे रीण आणि संबंधित गजालींखातीर रीण दिवपाक सांगला। केंद्रीय बँकेन एका अधिसुचोवणेन सांगला 2024-25 वर्सा रिणां दिवपी संस्थांक व्याज अनुदानाचे दर 1.5% आसतलो। नवी दिल्लींत आयज 10वो राष्ट्रीय हातमाग दीस मनयतले। हातमागाच्या मळार केल्ल्या उत्कृष्ट योगदानाखातीर उपराष्ट्रपती जगदीप धनखर हातमाग विणप्यांक संत कबीर पुरस्कार आणि राष्ट्रीय हातमाग पुरस्कार भेटयतले। या कार्यक्रमाच्या वेळार उपराष्ट्रपती पुरस्कार कॅटलॉग आणि कॉफी टेबल पुस्तक परंपरा सस्टेनेबिलिटी इन हँडलूम ट्रेडिशन्स ऑफ इंडिया जाहीर करतले। केंद्रीय मंत्री गिरीराज सिंग, उद्योग प्रतिनिधी, निर्यातदार, डिझायनर आणि देशभरातले 1,000 परस चढ विणकार या कार्यावळींत हजीर असतले। उत्सवाचो एक भाग म्हणून देशभरात वेगवेगळ्यो कार्यावळी जातल्यो। हस्तकाम वाठारातले मळावेले महत्व आणि देशाच्या सामाजिक आर्थिक उदरगतीन त्यांचे योगदान हांचेविषयी जागृताय करप हो या उत्सवाचो हेत असा। सरकारान सीएस शेट्टी हांची 3 वर्सा खातीर भारतीय स्टेट बँकेचे चेअरमॅन म्हणून नेमणूक केल्या। सध्या बँकेचे वरिष्ठ एमडी आशिल्ले श्री शेट्टी 28 ऑगस्टाक सध्याचे अध्यक्ष दिनेश कुमार खरा हांचे सुवातीर येतले। श्री शेट्टी हांची एसबीआयचे अध्यक्ष म्हणून 3 वर्सा खातीर नेमणूक करपा खातीर अर्थिक सेवा खात्याच्या प्रस्तावाक मंत्रिमंडळाच्या नेमणूक समितीन मान्यताय दिल्या। ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी ऐकतात। फुडले 4 दीस हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडात नेटान पाऊस पडटलो असं भारतीय हवामान खात्याचं अदमास असा। आयज हिमाचल प्रदेश अस्तंत उत्तर प्रदेश उदेंत मध्य प्रदेश आनी उत्तराखंडान उटंगाराचो पावस पडपाचो अदमास भारतीय हवामान खात्यान उक्तायला. जम्मू काश्मीर उदेंत उत्तर प्रदेश उदेंत राजस्थान पंजाब हरियाणा आनी चंदीगडान फुडले 2 ते 3 दीस उटंगाराचो पावस पडपाची शक्यताय आसा अशें भारतीय हवामान खात्यान सांगला. तमिळनाडू आंध्र प्रदेश तेलंगणा आनी गोंयांत आयज नेटान पावस पडपाचो अदमास भारतीय हवामान खात्यान उक्तायला. फुडले 4 दीस आसाम मेघालय अरुणाचल प्रदेश नागालँड मणिपूर मिझोरम आनी त्रिपुरांत उटंगाराचो पावस पडटलो अशें भारतीय हवामान खात्यान सांगला. पॅरीस ऑलिंपिक्सांत आयज भारतीय बायलांच्या रॅसलिंग खेळा खातीर आयचो दीस व्हड म्हत्वाचो आनी खाशेलो असो आसा. विनेश फोगाट आयज 50 kg फ्रीस्टायलींत इतिहासीक अशे भांगरा पदक मेळोवपा खातीर सर्तींत देंवतले. विनेशचो खेळ सारा एन हिल्डरब्रांटर आड मॅट बी चॅम द मार्स अरेना हांगा भारतीय वेळाप्रमाण रातच्या 9:45 जातलो. मनिका बत्रा श्रीजा अकूल आनी अर्चना कामत हांच्या टेबल टेनिस गटाकडेन आयज जैता खातीर भारतीयांचे लक्ष आसतले. तांचो खेळ भारतीय वेळाप्रमाण दनपरा 1:30 जातलो. एथलेटिक्सान मॅरेथॉन रेस वॉक रिले मिक्स गटांत सूरज पनवर आनी प्रियंका चौधरी हांचो खेळ भारतीय वेळाप्रमाण सकाळी 11 सुरू जातलो. काल पॅरीस ऑलिंपिक्सांत जाल्ल्या सेमीफायनलींत जर्मनीन भारतीय दादल्यांच्या हॉकी पंगडाक 2-3 अशे हरयले. भारता खातीर 44 वर्सां उपरांत ऑलिंपिकांत फायनलींत प्रवेश करपाची ही संद आशिल्ली आनी भारताचे ते एक सपन आशिल्ले. भारता खातीर हरमनप्रीत सिंग आनी सुखजीत सिंग हांणी गोल केल्ले जाल्यार जर्मनी खातीर गोन्झालो पेलाट क्रिस्टोफर रुहर आनी मार्को मिल्टकाऊ हांणी गोल केल्ले. आतां कांस्य पदकाच्या खेळांत भारत स्पेन आड खेळटलो जाल्यार फायनलींत जर्मनी नेदरलँड्सा आड खेळटलो. बॉक्सर इमाने खलीफ आपल्या पात्रतायेच्या प्रस्नाचेर मात करून शुक्रारा आपल्या ऑलिंपिक भांगरा पदका खातीर सर्तींत देंवतले. ताणें उपांत्य फेरीन जनझाईम सोनाफिंग आड जैत जोडले. पंजाबातल्या अमृतसर लागसारच्या अट्टरी संयुक्त चेकपोस्टाचेर देशभक्तीचो सगळ्यांत उचेलो तिरंगी ध्वज दाखोवपी टीजर आनी ब्रोशर जाहीर झालो. नामनेचो स्वयंकलाकार आनी दायज प्रचारक हरप्रीत संधू हांच्या कॅमेरा लेन्सांतल्यान हे टिपला आनी टीजर म्हूण संकलित केला. अट्टरीतल्या आकर्षक स्मारकाचो प्रचार करपाचो हेत हाजे फाटल्यान आसा आनी तो 78व्या स्वातंत्र्य दिसाक ओपला. सुदानांत वादळी पावस आनी हुंवाराक लागून सुमार 32 जाणांक मरण आयले आनी 107 जाण जखमी जाले. सुदानाच्या भलायकी मंत्रालयान सांगला पावस आनी हुंवाराक लागून 7 राज्यांक त्रास जाला आनी 5,500 वयर घरांचे लुकसाण जाला. पावसाच्या दिसांनी जावपी महामारी हाताळपा खातीर मंत्रालय गरजेचे आनी फावो ते सगळे उपाय करत आसा अशें तांणी मुखार सांगला. मेक इन इंडिया संकल्पने अंतर्गत म्हळ्यार संकल्पने खाला 27 उत्पादन आनी सेवा मळावेले लाव मेळटलो अशी माहिती वाणिज्य आनी उद्देग राज्यमंत्री जितीन प्रसाद हांणी लोकसभेन दिल्या. तांणी लेखी जापेन अशी जाप दिली. हातून एरोस्पेस आनी संरक्षण ऑटोमोटीव आनी ऑटो कंपोनंट पर्यटन आनी सरबराय जैवीक तंत्रगिन्यान आनी शिक्षण सेवा मळांक लाव जातलो. गुंतवणूक सोपी करपाक आनी नवनिर्मितेक पोसवण जावपाक मेक इन इंडिया संकल्पनेचो 25 सप्टेंबर 2024 वर्सा शुभारंभ जालो अशें राज्यमंत्री जितीन प्रसाद हांणी सांगले. क्रिकेटान भारत आनी यजमान श्रीलंका हांचे मदीं तिसरो आनी निमणो वन डे खेळ मॅच आयज कोलंबोच्या आर प्रेमदास स्टेडियमार जातलो. हो खेळ दनपरा 2:30 सुरू जातलो. दुसऱ्या वन डे मॅचीन 32 धावण्यांनी जैत मेळून श्रीलंकेन 1-0 अशी माळीन आघाडी घेतल्या. आनी आता खबरो सोपोवच्या आदी परतून एक फावट मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज न्यूझीलँड भेटेर आसतल्यो. शेजारच्या देशांत अशांतताय आसा देखून भारत आपल्या बांगलादेशातल्या भारतीयांच्या संपर्कांत आसा अशें विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी सांगला. विदेश वेव्हार मंत्रालयान गरज नासत जाल्यार लिबियान प्रवास टाळचो अशें सांगला. विनेश फोगाट आयज पॅरीस ऑलिंपिक्सांत 50 kg फ्रीस्टायलीन भांगरा पदक मेळोवपा खातीर सर्तींत देंवतले. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.